अध्याय 10 आय तुम्हाला नोके आखो, जो मेंढावाडा बामाने नाही जाता बेहरे कानेने चोडी तो चोर ऐन लुटणार होय. जो बामाने माझे जाहे तो मेंढे पावणार होय. त्या हाटी बाळ राखवावो बाव गुढे. मेंढे त्या वाणी वनात हे तो त्या मेंढाल ज्या त्या नावे हात को हे ऐन त्याहाल बाळ लई जाहे. तो त्या होगे मेंढे बारे काढे तोवे त्या अगला चाल हे ऐन मेंढे त्या पहलान चालते. कहा का ते त्या वाणी वोकते है. ते पारका पहला कोई भी जाणारे नाही तर ते त्यापाने नाहरी. कहा का ते पारका वाणी वोखेत नाही. ओ दाखलो इसू त्याहा लाख्यो तेरी जो गोठी तो त्याहा रे बोलियो त्यो काय है त्यो ई त्याहाल हुमजायो नाही. या हाटी इसू त्याहाल पासा आख्या आय तुम्हाला नोकी आखो का आय मेंढा बाहाव. ज्या मा आगला येना त्या होगा चोर ऐन लुटणारा हेता. त्याहा मेंढे उनात नाही. आय बाआ है मा माने कादो माझे जाय तर त्याल तारण मिवी. तो माझे यी ऐन बारो जाय त्याल खा मिवी. चोरी है तो फुकत चोरी खून ऐन नाश कुराई है. आय त्याहाल जोलम जुग्या जीवन देवा ऐन ती खूब देवा. या हटी एन हो आईज हरो मेंढे पावणार हाव. हरो मेंढे पावणारो मेंढा हटी त्या जीव दे. जो मेंढे पावणार नाही तर तो मोजरियोज है. स्वतः मेंढे नाही तो कौहुना येता देखीन मेंढे सोडीन नाही जाहे. एन कौहुना त्याहाल दो है एन त्याहा वेरावेर को है. मजूर नाही जाहे कहा का तो मजुरियोज है. कहा का त्याल मेंढा चिंता नाय. आय हारो मेंढे पावणार होय. जेहको आबो माल वोखे एन आय आबाल वोखू. तेहको जे मा मेंढे हेते त्याहाल आय वोखू. एन जे मा हेते ते माल वोखते है. एन मेंढा हाटी आय मा जीव दाहो. या मेंढा वाडा माने नाय ओहडे मेंढे मा हेते ते बी माल आरा जोजे. ते वाणी ओनाई पासे योग टोवो योग मेंढा पावणारो एहकोरी. आय मा जीव पासोला दाहू. या हाटी आबो मावो मोया को हे. या हाटी का माये तो पासा लेवा. कादा तो माये पाने काढी ले नाय. ते तो मा मोरजे को दाहू. माल तो देना अधिकार है. एन माल तो पासी लेना भी अधिकार है. ओ उको माल आबा पाने मिवलो है. या होबदाहने यहुद्या माय पासी फूट पोडी. त्या माने खूप जा आखता लाग्या त्याल बुतडा लागला है. तो गांडो है त्या तुम्हा कहा उना तहा. बिहिरा आखता लाग्या ये वचने बूत लागला नाय. बुतडाल आंधवा डोळा उघडताई का. ते वेवे यरुशलेमा माय अर्पणा सोन आतो. सोन चालू आतो त्या हियावा दिही आता. एन इसू मंदिरा माय शलमोना पारसावे माय फिरू आतो. तोवे यहुद्याय त्याल गेरो लई नाख्या. तू कोवे होदू आमे मोने गोटावामा थोव है. तू ख्रिस्त ओरिते आम्हाल मुयावाक. इसू त्याल जवाब देनो माये तुम्हाल आख्या तेरी तुमा बोरसो थोवा नाय. जे कामे आय मा आबा नावे कहू ते मा बदल पुरावो देते. तेरी तुमा बोरसो थोवेत नाय. कहा का तुमा मा मेंढा पाने नाय. मा मेंढे मा वाणी वोनत है. आय त्याल वोखू एन ते मा पासला येत है. आय त्याहाल जोलम जुग्या जीवन दाहू. त्याहा कोय भी नाश ओनारो नाय. एन त्याहाल मा अथामाने कादा असडी लेणारा नाय. आबे मान जी देनहा ती होगाने मोठा है. एन मा आबा अथामाने त्याल कादाल असडी लेता येणारा नाय. आय एन मा आबो यो खेजे. तोवे यहुद्याय त्याल दोगडे को ठोका पासी दोगडा उसल्या. इसुई त्याहाल आख्या मा आबा असले खूबू झारे कामे तुम्हाय देखले हेते. त्याहा माने कोहा कामा हाटी तुमा माल दोगड मार कोराय नहा. यहुद्याय त्याल जवाब देनो हरे कामा हाटी आमा तुल दोगडे ठोकणारा नाय. तेर तू निंदा कोथो त्या हाटी. कहा का तू माहू है पेन तू स्वतःल देव आखाडतो हो. या हाटी इसुई त्याहाल आख्या तुमा देव हेता एहकोय माये आख्या ए तुमे निम्हा चोपडे माय लिखला है नाय का. जहाल देवा वचने मिवले है त्याहाल ते देव आख्या ए निमहा चोपडी मुडे नाय. ते जाल आबे चोखा कामा हाटी नेमीन दुनियामा दवाडिहा. त्यामाने आय देवा पोहो हे एहको आख्या यावने निंदा तू कोथो एहके तुमा आखता का. आय मा आबा कामे जर कोतो नाय ओरी तेर मावो बोरसो थोहा मा. पण जेर आय ती कोहो तेर मावो बोरसो थोहा नाय तेरी त्या कामावो बोरसो थोवा. या हाटी का मामाय आबो एन आबा माय आय हे ए तुम्हाय वोखीन होमजी लेवा. त्या त्याल पासा दोरा ए तलाग्या. पेन तो त्या थमाय नाय सापडता निंगी गोयो. पासे तो यार्देन नोये तेकाने योहान पोयला बाप्तिस्मा को ते जागे गयो एन तारोयो। तवे त्या से खूब लोग येना त्या आख्या योहाने काय नवलाय कोया नाही खोरा, तरी योहाने या बदल जी काय आख्या ती होगा खोरा है। ता खूब लोग हाय त्या वो बोर सोथव्यो।